आता जीवसंहती ही नोंद आपण पाहूया. पृथ्वीवरती मोठ्या भौगोलिक क्षेत्रामध्ये निसर्गतः अनेक वनस्पतींचे भिन्न आणि मोठे समुदाय आढळतात. त्याचबरोबर अशा अधिवासात राहणारे प्राणी सुद्धा आढळतात. सजीवांच्या अशा एकत्र समुदायाला जीवसंहती असे म्हणतात. जमिनीवर आढळणाऱ्या वेगवेगळ्या जीवसंहतीच्या सीमा या प्रामुख्याने हवामानानुसार निश्चित होतात. सामान्यपणे एकाच स्वरूपाच्या जीवसंहती समान अक्षांशावर असतात, उदाहरणार्थ टंड्रा आणि तैगा. पृथ्वीवरील पुढील जीवसंहती महत्वाच्या मानल्या जातात. एक टंड्रा, दोन शंकुधारी वने, तीन पानझडी वने, चार तृणभूमी, पाच सॅव्हाना, सहा वाळवंट, सात भूमध्यसागरीय खुरटी वनभूमी, आठ उष्ण प्रदेशातील वर्षावने, नऊ उष्ण प्रदेशातील मान्सून वने. जीवसंहती निश्चित होण्यात हवामानाबरोबर पुढील घटकही लक्षात घेतात. एक वनस्पतींचे प्रकार, दोन पानांचे प्रकार, तीन वनस्पतींची मांडणी. जलीय जीवसंहितींच्या सीमा निश्चित करणे मात्र अवघड असते. प्रत्येक जीवसंहतीमध्ये विशिष्ट प्राणी आणि वनस्पती असतात आणि ते जगण्यासाठी एकमेकांवर अवलंबून असतात. तसंच हे प्राणी आणि वनस्पती तेथील विशिष्ट हवामानानुसार जुळवून घेण्याच्या प्रयत्नात असतात. उदाहरणार्थ शंकुधारी वनातील प्रदेशात दीर्घ हिवाळा आणि अल्पकाळ उन्हाळा असं हवामान असतं. या जीवसंहतीत फर, स्प्रूस आणि पाईन हे शंकुधारी सदाहरित वृक्ष प्रामुख्याने आढळतात. तर प्रामुख्याने वनस्पतींचे सेवन करणारे मूस, कॅरिबू म्हणजे रेंडियर आणि इतर हरिणे असे प्राणी आढळतात. काही जीवसंहतीचे नामकरण त्या जीवसंहतीमधील प्रभावी वनस्पती आणि प्राणी यांच्या नावावरून करतात. जसे समशीतोष्ण सदाहरित अशा वनांना ओक, काळवीट, मेपल जीवसंहती असेही म्हणतात. एखाद्या जीवसंहतीमध्ये जरी ती जगाच्या वेगवेगळ्या भागात असली तरी ज्यांच्यात जवळपास सारखे वनस्पती आणि प्राणी समुदाय आढळून येतात. उदाहरणार्थ तृणभूमी जीवसंहतीमध्ये आशियातील थंड आणि विस्तृत गवताळ प्रदेश स्टेप, उत्तर अमेरिकेतील वृक्षहीन गवताळ प्रदेश म्हणजे प्रेयरी, दक्षिण आफ्रिकेतील गवताळ प्रदेश म्हणजे वेल्ड आणि दक्षिण अमेरिकेतील विस्तीर्ण गवताळ प्रदेश म्हणजे पॅम्पास इत्यादींचा समावेश होतो. त्या प्रत्येक जीवसंहतीतील गवतांची जाती वेगवेगळी असू शकते, परंतु या सर्व प्रदेशांमध्ये वनस्पतींचे स्वरूप जवळपास सारखे असते. एखाद्या जीवसंहतीतील प्राणी आणि वनस्पती यांच्यातील आंतरक्रिया कशी घडते त्यानुसार जीवसंहतीतील त्याचे सुस्थान निश निश्चित होते. सुस्थान ही संज्ञा प्राणी किंवा वनस्पती यांचा निसर्गातील अधिवास आणि धर्म, संयुक्तपणे त्यांच्या सवयी आणि वागणूक याला आपण धर्म म्हणू, यांची परस्पर संगती दर्शवते. उदाहरणार्थ तृणभूमी जीवसंहतीत अनेक प्राण्यांचा धर्म चरणे हा असतो. एकेकाळी उत्तर अमेरिकेतील तृणभूमी गव्यांचे सुस्थान होते. त्याचप्रमाणे आज आफ्रिकेतील तृणभूमी झिब्रा, चिंकारे, हरणे यांचे सुस्थान आहे. असे प्राणी जे वेगवेगळ्या भागातील सुस्थानात आढळतात त्यांना परिस्थितिकीय समतुल्य, इकॉलॉजिकल इक्विव्हॅलंट असे म्हणतात. बहुसंख्य प्राणी त्यांना योग्य अशा सुस्थानात आढळतात. मात्र प्राण्यांची काही उदाहरणं अशी आहेत की ते प्राणी त्यांचं सुस्थान म्हणता येत नाही अशा अधिवासात राहतात. उदाहरणार्थ किवी हा न उडणारा पक्षी जमिनीवर राहतो आणि कृमी तसंच तत्सम प्राण्यांवरती जगतो, पण तो सस्तन प्राण्यांसाठी सुस्थान असलेल्या अधिवासात राहतो. एखाद्या विशिष्ट जीवसंहतीत आढळणारे प्राणी किंवा वनस्पती यांची खास लक्षणं दिसून येतात, ती त्यांच्या जगण्यासाठी अनुकूलित अशी असतात. उदाहरणार्थ वाळवंटातील जीवसंहतीत निवडुंग म्हणजे कॅक्टेसी आढळून येतात. या वनस्पतींचे खोड पाणी साठवून ठेवण्यासाठी मांसल असतात आणि त्यावर बाष्पोत्सर्जन टाळण्यासाठी आणि प्राण्यांना खाऊ नये यासाठी काटे असतात, नाहीतर प्राणी ते खातील त्यामुळे त्याच्यावरती काटे असतात. टंड्रा जीवसंहतीतील काही प्राण्यांचा रंग हिवाळ्यात पांढरा होतो आणि उन्हाळ्यात करडा होतो. प्राण्यांच्या रंगातील हा बदल त्यांना हिवाळ्यात हिमकणांबरोबर किंवा उन्हाळ्यात वनस्पतींमध्ये मिसळून वावरायला उपयुक्त ठरतो. ही नोंद प्रसाद कर्णिक आणि विजय लाळे यांनी संयुक्तरित्या लिहिली आहे.